हरी हरी। आज विजयादशमी आपल्या संस्कृतीमध्ये असणारा अतिशय महत्त्वाचा दिवस, एक उत्तम मुहूर्त म्हटला जातो अशा प्रकारचा दिवस। प्रभू रामचंद्र आजच्या दिवशी रावणाला मारते झाले, त्यांना विजय मिळाला, तो हा दिवस आहे। तसंच पांडवांचा अज्ञातवास संपला आणि त्यांनी विराट गोग्रहणाच्या प्रसंगी एकट्या अर्जुनानी सर्व कौरवांचा पराभव केला, तो आजचा दिवस आहे। आजचा दिवस हा आई देवी अंबाबाई तिचं नवरात्र संपतं आणि ती सीमोल्लंघनाला जाते, तो दिवस समजला जातो। रामचंद्रांचं चरित्र तसंच पांडवांचं स्मरण आणि मातेचं स्मरण संजयाच्या मुखातून जो विजयाबद्दल आणि यशस्वी जीवनाबद्दलचा असा संदेश देणारा श्लोक संजयाच्या मुखातून भगवद्गीतेमध्ये आला, यत्र योगेश्वर कृष्णो यत्र पार्थो धनुर्धरः तत्र श्री ही विजयः भूतिः ध्रुवा नीतिर्मतिर् मम। ज्या बाजूला योगेश्वर कृष्ण आणि ज्या बाजूला त्याच बाजूला धनुर्धर पार्थ, त्या बाजूला श्री म्हणजे मोक्षश्री ऐश्वर, मोक्ष ऐश्वर, विजय म्हणजे मोक्ष विजयच, आणि सर्वसाधारण जीवनातला देखील विजय, भरभराट संपन्नता, असं माझी मती मला सांगते, माझी मती मला पक्केपणाने सांगते, असं संजय धृतराष्ट्राच्या प्रश्नावरून म्हणाला। तो श्लोक मी वाचला, ज्ञानेश्वर महाराजांचं त्याच्यावरचं निरूपण थोडक्यात वाचू। यया बोला संजयो म्हणे जी येर येरांचे मी नेणे परी आयुष्य जे आयुष्य तेथे जिणे हे पुढे की गा। चंद्र तेथे चंद्रिका शंभू तेथे अंबिका संत तेथे विवेका असणे की जी रावो तेथे कटक सौजन्य तेथे सोयरिक वन्ही तेथे दाहक सामर्थ्य की दया तेथे धर्मू धर्मू तेथे सुखागमो सुखी पुरुषोत्तमो असे जैसा वसंतु तेथे वने वन तेथे सुमने सुमनी पालिंगने सारंगांची गुरु तेथ ज्ञान ज्ञानी आत्मदर्शन दर्शनी समाधान आती जैसे भाग्य तेथ विलासु सुख तेथे उल्हासु, हे असो तेथ प्रकाशु सूर्य जेथे। तैसे सकल पुरुषार्थ जेणे स्वामी का सनाथ, तो श्री कृष्ण रावो जेथ तेथ लक्ष्मी। आणि आपुलेनी कांतेसी ते जगदंबा जयापासी, आणि मादिकी काय दासी नवती तया ते। कृष्ण विजय स्वरूप निजांगे, जसे राम हे विजय स्वरूप निजांगानीच विजय स्वरूप, तसं कृष्णाचंही एक नाव विजय असं आहे, आणि अर्जुनाचंही विजय असं नाव होतं। तो राहिला असे जेणे भागे, तई जयो लाग वेगे तेथेची आहे। विजयो नामे अर्जुन विख्यातु, विजय स्वरूप श्रीकृष्ण नातु, श्रीयसी विजय निश्चितु तेथेची असे। तयाची देशींच्या झाडी कल्पतरू ते होडी, न जिणावे का एवढी माय बापे असता, ते पाषाणही आघवे चिंतारत्ने का नोहावे, तिये भूमिके का न यावे सुवर्णत्व, तयांचिया गावींचिया नदी अमृते वहाविया। नवल काई राया विचारीपा, तयाचे बिसाट शब्द सुखे म्हणो येती वेद, सदेह सच्चिदानंद का न व्हावे ते पै स्वर्गापवर्ग दोन्ही। ये पदे जया अधीनी, तो श्री कृष्ण बाप जननी कमळा जया। म्हणोनी जिया बाही उभा, तो लक्ष्मीचा वल्लभा, तेथ सर्व सिद्धी स्वयंभा। येर मी नेणे असं उत्तर संजयाने दिलं। ज्या बाजूला तो लक्ष्मीचा वल्लभ उभा आहे बाजू घेऊन, तेथ सर्व सिद्धी स्वयंभा, अपसुकच सर्व सिद्धी त्या बाजूला येणारच। येर मी नेणे, बाकी मला काही माहीत नाही, असं संजयाने उत्तर दिलं। हा लक्ष्मीचा वल्लभ आजच्या दिवशी रावणाचा वध करिता झाला, हा लक्ष्मीचा वल्लभ पांडवांच्या बाजूने उभा होता, म्हणून आजच्या दिवशी अर्जुनाला विजय असा देदीप्यमान विजय एकट्याच्या एक हाती विजय अर्जुनाला मिळाला। आजच्या या पवित्र दिवशी आपण सर्वांनी ध्यान केलं, तो परमात्मा श्री राम श्री कृष्ण तो ठाई पाडण्याचा यथाशक्ती प्रयत्नही केला। आता आपण एक कार्यक्रम, एक 30-35 मिनिटं इथे एक कार्यक्रम करणार आहोत। पस्तीस ते पन्नास या वयोगटाची साधक मंडळी हा कार्यक्रम सादर करतील, आणि हा विशेष कार्यक्रम झाल्यानंतर मग मी थोडंसं बोलेन आणि एकूण हा कार्यक्रम संपन्न होईल। हरी तरुण वर्गाच्या प्रत्येक गटामध्ये 16 ते 25 काय 25 ते 35 35 ते 50 खरंच एक उत्तम कार्यक्रम सात्विक आणि पारमार्थिक कार्याला शोभेल असा कार्यक्रम करणारी मंडळी इथं प्रेमाने जमा झालेली आहेत हे या कामाचं एक वैभवच वाटतं. हरी चालू आहे.
परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथाय नमः. परमहंस सद्गुरु स्वामी मकरंदनाथाय नमः. आज अतिशय परममंगल दिवस. 3.5 मुहूर्तांमधला एक मुहूर्त म्हणजे दसरा. अश्विन शुद्ध प्रतिपदा ते नवमी हा जगदंबेच्या उपासनेचा काळ. या नवरात्राचा 10वा दिवस दसऱ्याचा. या 10 दिवसांभोवती अनेक कथा गुंफल्या गेल्या आहेत. देवीनं महिषासूर नावाच्या असुराशी 9 दिवस युद्ध केलं आणि 10व्या दिवशी त्याचा वध केला म्हणून तिला महिषासूर मर्दिनी असं म्हणतात. अशा या पराक्रमी सद्गुण मंडित तेजपुंज अशा जगदंबेच्या नवरात्राचे हे पवित्र दिवस. घट शेत माळा अखंड नंदादीप यानं देवीचं नवरात्र साजरं होत आहे. दीप हा तेजाचं ज्ञानाचं प्रतीक आहे. नवरात्राचा हा काळ परिवर्तनाचा काळ असतो. नवीन शक्ती उत्साह उमेद निर्माण करणारा हा उत्सव आहे. सृष्टीतील परिवर्तन हा त्या आदिमायेचाच खेळ असतो. या काळामध्ये इंद्रिय निग्रह संयम उपासना केल्यानं शारीरिक मानसिक बौद्धिक शक्ती वाढते आणि म्हणून नवरात्र हा शारीरिक आणि आत्मिक शुद्धतेचा काळ मानला जातो. महाराष्ट्रात हा उत्सव खूप आनंदानं साजरा करतात. पूर्वोत्तर भारतामध्ये तर दुर्गापूजा खूप मोठ्या प्रमाणावर साजरी केली जाते. अशी ही जगदंबा कशी आहे तर तत् या पदाचा लक्षार्थ असणारी एकमात्र चिन्मय स्वरूपिणी अखंड आनंद स्वरूप असणारी आणि वेदांच्या तात्पर्याची भूमिकाच जणू असं जिचं स्वरूप आहे त्या जगदंबेला जगद्गुरु आदी शंकराचार्यांनी सुद्धा नमन केलं आहे. आदिमायेच्या पराक्रमावरून तिला जी नाभं प्राप्त झाली आहेत त्यांचं मनोहारी वर्णन आचार्यांनी एका स्तोत्रात केलं आहे. ते महालक्ष्मी स्तोत्र आता आपण ऐकूयात. सद्भक्त सौभाग्यवती शैलजा पोळ हिच्या करून.
नमस्ते स्तु महामाये श्रीपीठे सुरपूजिते शंख चक्र गदाहस्ते महालक्ष्मी नमोस्तुते. नमस्ते गरुडारूढे कोणासुर भयंकरे सर्व पाप हरे महालक्ष्मी नमोस्तुते. सिद्धि बुद्धि प्रदे देवी भक्ति मुक्ति प्रदायिनी मंत्रमूर्ति सदा देवी महालक्ष्मी नमोस्तुते. अद्यंतरहिते देवी आद्यशक्ति महेश्वरी ईश्वरी योग जे योग संभूते महालक्ष्मी नमोस्तुते पद्मासनस्थिते जगत्स्थिते जगन्माते महालक्ष्मी नमोस्तुते जगत्स्थिते जगन्माते महालक्ष्मी नमोस्तुते महालक्ष्मी नमोस्तुते।
या 10 दिवसांभोवती अजून एक कथा गुंफली गेली आहे, ती म्हणजे प्रभू रामचंद्रांनी महाबलाढ्य राणावरती याच दिवशी विजय मिळवला। प्रभू रामचंद्र त्यांचं जीवन यांचं आपल्या सर्वांनाच विलक्षण आकर्षण आणि प्रेम सुद्धा आहे। कविवर्य गदी माडगूळकर यांनी प्रभू रामचंद्रांच्या जीवनातल्या प्रत्येक प्रसंगाला चपखल आणि समर्पक असे शब्द बहाल केले आहेत। प्रख्यात गायक सुधीरजी फडके यांनी त्या प्रत्येक गीताला सुरांच्या माध्यमातून योग्य न्याय दिला आहे। आज दसऱ्याच्या निमित्तानं या आधुनिक महाकवीनं आणि प्रतिभासंपन्न संगीतकारानं अजरामर करून ठेवलेल्या काही गीतांमधून रामायणामधले काही प्रसंग आपण अनुभवणार आहोत, प्रभूंच्या काही गुणांचा अभ्यास करण्याचा प्रयत्न करणार आहोत। आदि अंतरहित असणारी योगज अशी आदिमाया त्रेतायुगात रावणाचा कुलक्षय करण्यासाठी सीतामातेच्या रुपात अवतीर्ण झाली। साक्षात परब्रह्म प्रभू रामचंद्रांच्या रुपानं अवतीर्ण झालं। प्रभू रामचंद्र आणि जनकनंदिनी सीता यांचा मंगल विवाह झाला। प्रभूंच्या आयुष्यातल्या या आणि अशा अनेक महत्वाच्या प्रसंगांचं मनोहर वर्णन एका गीतामध्ये आलं आहे। जणू प्रभूंचं थोडक्यात चरित्रच या गीतामध्ये व्यक्त झालंय। ते गीत आता आपण ऐकूया सद्भक्त श्री रवी जोशी आणि सहकारी यांच्या आवाजात। त्यांना तबल्यावर साथ करणार आहेत सद्भक्त श्री प्रणव भवाळकर आणि टाळ्यांवर साथ करतील सद्भक्त श्री महेश चांदूरकर।
रामचंद्र स्वामी माझा रामचंद्र स्वामी माझा राम अयोध्येचा राजा रामचंद्र स्वामी माझा राम अयोध्येचा राजा
रामचंद्र स्वामी माझा राम अयोध्येचा राजा रामचंद्र स्वामी माझा राम अयोध्येचा राजा
राम सज्जनांचा दाता अति धनु पुष्टी भाता राम सज्जनांचा दाता अति धनु पुष्टी भाता राम दुर्जनांचा बैरी राम त्रासिकेसी मारी
रामचंद्र स्वामी माझा राम अयोध्येचा राजा रामचंद्र स्वामी माझा राम अयोध्येचा राजा
विश्व मोडिले नाते सीते सी जोडिले रामे धनुष्य मोडिले नाते सीते सी जोडिले राम जानकी का नाथ पराक्रमी तुम्हें प्रभ
रामचंद्र स्वामी राजा राम अयोध्य का राजा रामचंद्र स्वामी राजा राम अयोध्य का राजा
राम वनवासी झाला पितृवचनी गुणकला राम भूला वन के दी शूर्पण था प्रीतम दिली राम सूर शिरोमणि एक पत्नी एक बाणी
रामचंद्र स्वामी माता राम अयोध्य का राजा रामचंद्र स्वामी माता राम अयोध्य का राजा
राम राक्षस जो कली सीता दशन मिली राम लोचने पटली राम निर्दाई लगाली राम किष्णे सियाला तथा सुग्रीवा
धारा रामचंद्र स्वामी राजा राम अयोध्य का राजा रामचंद्र स्वामी राजा राम अयोध्य का राजा
राम सैन्य में अभिली चाल लंक बरी के ली राम सैन्य में अभिली चाल लंक बरी के ली राम आला राम आला
राम आला राम आला राम आला राम आला राम
राम आड़ी तो कोण जई पड़ले पाषाण मरु घाट लारा बाण मार्ग पाले रामायण
रामचंद्र स्वामी राजा राम अयोध्य का राजा रामचंद्र स्वामी राजा राम अयोध्य का राजा
रामचंद्र स्वामी माधा राम अयोध्य का राजा
रामचंद्र स्वामी माधा राम अयोध्य का राजा रामचंद्र स्वामी माधा राम अयोध्य का राजा
प्रभु रामचंद्रांच्या आयुष्यात पाहिलं तर कितीतरी मोठमोठी संकट त्यांच्यावर कोसळली परंतु घडणाऱ्या प्रत्येक चांगल्या किंवा वाईट घटनेचा त्यांनी अत्यंत स्थिर चित्तानं स्वीकार केला मग ती घटना वनवास स्वीकारण्याची असो किंवा पुन्हा राज्य स्वीकारण्याची असो प्रभु रामचंद्र सीतामाता लक्ष्मण यांची वनवासातली 12-13 वर्ष आनंदात गेली आणि अचानक एक दिवशी लंकाधिपती रावणानं सीतामातेचं हरण केलं या घटनेनं प्रभूंचं हृदय विदीर्ण होऊन गेलं साधू संतांना सज्जनांना त्राही भगवान करून सोडणाऱ्या रावणाचा निपात करण्याचं प्रभू नियोजलं शोकाकुल प्रभूंचं सांत्वन महर्षी नारदांनी केलं नारदांच्या मार्गदर्शनानुसार प्रभूंनी नवरात्राची उपासना केली जगदंबेचा आशीर्वाद घेऊन दशमीच्या दिवशी त्यांनी विजयापूजन केलं आणि किष्किंधा नगरी सोडली सुग्रीवादी वानरवीरांसह प्रभू समुद्रतटी जाऊन पोहोचले लंकेवर चालून जाण्यामध्ये मोठा अडथळा होता तो सागराचा परंतु सागरानं प्रत्यक्ष देह धारण केला आणि प्रभूंना विनंती केली की सुग्रीव सेनेमध्ये विश्वकर्म्याचा अंश असलेला जो नल वानर होता त्यानं तो सेतू बांधू शकेल आणि मी तो स्वतः धारण करीन आणि सेतू बांधायचं काम सुरू झालं सेतू नचहा क्रतू श्रमांचा आपल्या स्वामींचं हे कार्य आहे आणि त्यामध्ये आपला खारीचा वाटा असावा या एकाच प्रामाणिक भावनेनं पछाडलेल्या महाबलाढ्य कपींनी सेतू बांधायला सुरुवात केली त्यांच्या या श्रमरूपी यज्ञातून न भूतो न भविष्यती अशा सेतूची निर्मिती होत होती 100 योजन लांब आणि 10 योजन रुंद अशा या सेतूचं काम प्रभू अत्यंत योजनाबद्धतेनं करवून घेत होते मानवापेक्षा वेगळी प्रजाती असणाऱ्या या वानर सैन्यामध्ये त्यांनी आत्मविश्वास असा काही जागृत केला होता की लंकेचं सीमादर्शन अजून नव्हतं, अजून युद्धाला प्रारंभही नव्हता, तरी सुद्धा जय प्रभूंचाच होणार अशा पक्क्या खात्रीनं सारं वानर सैन्य उत्साहित झालं होतं. अशा तऱ्हेनं प्रभूंची विजिगीषू वृत्तीच साऱ्या सैन्यामध्ये परावर्तित झाली होती. ती विजिगीषू वृत्ती, तो उत्साह, ती विजयाची खात्री आपल्याला या पुढच्या गीताच्या शब्दाशब्दामधून जाणवत राहते, आपलाही उत्साह वृद्धिंगत करते. उत्साहाचा हा खळाळता प्रवाह आपण अनुभवूया या गीतातून, सद्भक्त अभिजित केंदुरकर आणि सहकारी यांच्या आवाजात.
सागर ओढा पृथ्वी पैलत पावर, ओढा पृथ्वी पैलत पावर, गडबागनी तो भरील माझी, गडबागनी तो भरील माझी, शेषापर भंडारे सागरी, सेतु भंडारे सागरी, सत्कार्याचा पतिता साधी श्रीरामाला भसेत देवी, श्रीरामाला भसेत देवी, वानर पाती वर चरण प्रभूत जात सुरता सबल ज्ञान लेही पूर्तता आरंभास्तव हजुर पूर्तता आरंभास्तव हजुर पूर्तता श्याहोनी धरू लागल्या श्याहोनी धरू लागल्या लाट लाटावर सागरी रघुपती राघव पतीत पावन गरदादरगा हे वानर गण रघुपती राघव पतीत पावन गरदादरगा हे वानर गण रघुपती राघव पतीत पावन जयलंकारी जानकी जीवन जयलंकारी जानकी जीवन युद्ध आधी धड़ू लागू गया स्मृति सागरी सेतु बांधारे सागरी
सियावर रामचंद्र की जय
चतुष्मांता विशाल हेतु श्रीरामांता महिमा त्यांचा शुभ नामाचा भगकुनी बघती संघ काय सद्विषाचारी
तू बांधा रे सागरी से तू बांधा रे सागरी से तू बांधा रे सागरी सियावर रामचंद्र की जय से तू बांधा रे भंडारे सागरी से तू भंडारे सागरी से तू भंडारे सागरी सियावर रामचंद्र की जय से तू भंडारे सागरी से तू भंडारे सागरी से तू भंडारे सागरी सियावर रामचंद्र की जय।
कितीही प्रतिकूल परिस्थिती असली तरीही ध्येयाकडे वाटचाल करता येते आणि ते प्राप्त करून घेता येतं हेच या सेतू निर्मितीच्या घटनेवरून प्रभूंनी आपल्याला दाखवून दिलं। आत्मदर्शनाच्या मार्गावरून चालताना हीच विजिगीषू वृत्ती ठेवण्याची प्रेरणा आपले लाडके स्वामीजी आपल्याला अखंड देत असतात। 100 योजना लांबीच्या सेतूवरून प्रभूंसह सारी वानरसेना लंकेपर्यंत जाऊन पोहोचली। घनघोर युद्ध झालं। रावणाचे सेनापती बंधू पुत्र सारे युद्धामध्ये वीरगतीला प्राप्त झाले। रावणाचा सर्वात लाडका पुत्र मेघनाद उर्फ इंद्रजीत याच्या मृत्यूमुळे मात्र रावण अंतर्बाह्य हादरला आणि खचला सुद्धा। अत्यंत क्रुद्ध झालेला एकदा श्रीरामांकडून पराभूत होऊन माघारी गेलेला रावण स्वतः युद्धभूमीवर परत आला। प्रभू रामचंद्रांनी विशाल ध्वज असलेल्या आणि प्रचंड गरगराट करत येत असलेल्या रावणाच्या रथाला पाहिलं। देवराज इंद्रानं स्वतःचा रथ आणि मातली नावाचा कुशल सारथी प्रभूंसाठी पाठवला होता। आपल्या धनुष्याचा गगनभेदी टणत्कार करत प्रभू मातलीला म्हणाले, मातले रावण येतो आहे, त्याच्या येण्यामध्ये धारातीर्थी पडण्याचा त्याचा निश्चयच मला दिसतो आहे। आपल्यासारख्या निष्णात सारथ्याच्या सहकार्यानं वारा ज्याप्रमाणे ढगांना इतस्ततः पळवून लावतो आणि आकाश पुन्हा निरभ्र करतो त्याचप्रमाणे आज मी रावणाला यमसदनाला धरणार आहे। या प्रसंगी सुद्धा मातली हा इंद्राचा सारथी आहे याचं पूर्ण भान प्रभूंना आहे म्हणून मातलीशी ते नम्रतेनं बोलत होते। विजयाच्या धारणेबरोबर जर नम्रता नसेल तर मनुष्य उन्मत्त होऊ शकतो। इथं मात्र अत्यंत पराक्रमी सामर्थ्यवान विजयाची पूर्ण खात्री असलेले प्रभू अत्यंत नम्र होते। विजिगीषू वृत्ती आणि विनय संपन्नता हे दोन्ही गुण त्यांच्याठाई एकाच वेळी गुण्या गोविंदानं विलसत होते। राम रावण युद्ध सुरू झालं। रावणानं कडवी झुंज दिली। शेवटी प्रभूंनी त्याच्यावर ब्रह्मास्त्र सोडलं। रावणाचं हृदय शतशः विदीर्ण झालं। त्याच्या हातातलं धनुष्य गळून पडलं आणि दीर्घ गर्जना करतच बलाढ्य असा रावण रथातून खाली कोसळला। त्याचा निष्प्राण देह कोळशाच्या ढिगाप्रमाणे जमिनीवर पडला। राक्षस सैन्य सैरावेरा धावू लागलं। आकाशातून प्रभूंवर पुष्पवृष्टी होऊ लागली। विजयी वानर सैन्य आनंदानं त्यांचा जय जयकार करू लागलं। तो जयघोष आता ऐकूया या गीतातून सद्भक्त श्री आदित्य जोशी आणि सहकारी यांच्या दमदार आवाजात। भूवरी रावण वध झाला।
काही दिशांची मुखे गळली,
संपरहितति अवनिधानि दाहिदशांचि मुखे उदयनि संपरहितति अवनिधानि रवि प्रभेते चिरताली पातली महाबाजवला पातली महाबाजवला
भूवरी रावण वधाला भूवरी रावण वधाला
साधु साधु वच वदती मुनिवर छिदुला जल राजे किन्नर साधु साधु वच वदती कुनिवर छिदुला जल राजे किन्नर प्रमोद उसे भूलो कावर
प्रमोद उसे भूलो कावर
ओ सुरांत महारि पुनेला सुरांत महारि पुनेला धर्मपरायण आचक्रायुध श्रीनारायण श्याम राम धर्मपरायण आचक्रायुध श्रीनारायण जगदोत्पादक त्रिभुवन जीवन
जगदोत्पादक त्रिभुवन जीवन
ओ मानवी राम रूप लाला मानवी राम रूप लाला
भूमि रावण वधाला भूमि रावण वधाला
वत्सलांचना धरणी बक्षी संत सज्जना हानिदरक्षी वत्सलांचना धरणी बक्षी संत सज्जना हानिदरक्षी हा सत्याचा सदैव पक्षी
हा सत्याचा सदैव पक्षी
ओ जाणतो हस दयाला जाणतो हस दयाला
भूमरी रावण वधाला भूमरी रावण
श्री विष्णु कमलासीता स्वयं जानता सुनमेणता हा श्री विष्णु कमलासीता स्वयं जानता सुनमेणता युद्ध करी हे जगता दरिता
युद्ध करी हे जगता दरिता
दाखवी अतुल राम लीला दाखवी अतुल राम लीला
भूमरी रावण वधाला भूमरी रावण वधाला
देवो भगा राम लीला देवो भगा राम लीला
भूमरी रावण वधाला
हा उत्पत्ती स्थिती लय कारक शरण्य एकच खल संहारक रावण वधानंतर प्रभू रामचंद्र आपल्या मूळ शांत स्थितीनुसार विभीषणाला म्हणाले मरणांतानी वैराणी निवृत्तीनं प्रयोजनम मृत्यूनंतर वैर संपत विभीषणा आणि तसं ते संपावही म्हणून तुझा आणि माझा स्नेही असलेल्या रावणाच्या अंत्यसंस्कारांची तयारी कर म्हणून असा गुणांचा सागर असलेले प्रभूच फक्त शरण्याशरण्य आहेत अशा तऱ्हेने परब्रह्म आणि त्याची शक्ती कार्यशक्ती आदिमाया भगवती यांनी प्रत्येक युगात अवतार घेतला आणि परित्राणाय साधूनाम विनाशाय च दुष्कृताम या कार्याच्या माध्यमातून रावणासारख्या अनेक दुष्ट शक्तींचं दहशतवादाचं दुर्गुणांचं निर्दालन केलं आपल्या भारत देशाचा इतिहास अत्यंत उज्ज्वल जाज्वल्य असा आहे मग तो इतिहास रामायण काळातला असो वा महाभारत काळातला। सर्व काळी सुष्ट शक्तींचा दुष्ट शक्तींवर, सत्याचा असत्यावर विजय झालेला दिसून येतो। दुष्ट प्रवृत्तींचं दुर्गुणांचं दमन केलेलंच आढळून येतं। त्याबरोबरच सद्गुणांचं सज्जनांचं संघटन, जीवन ध्येयाचं सुस्पष्ट दर्शन, त्यासाठी विजयाची यशाची धारणा आणि त्यावर हुकुम कृती सुद्धा, व्यक्ती आणि समाज यांचे उत्तम संबंध, परमेश्वरी कार्यातला उचलायचा आपला योग्य वाटा, अशा अनेक उत्तम गुणांच्या धारणेसाठीच प्रयत्न केलेला दिसून येतो। दसऱ्याला आपल्याकडे सोनं म्हणून आपट्याची पानं लुटायची प्रथा आहे। लहानांनी पराक्रम करून किंवा यश मिळवून प्राप्त केलेलं साऱ्याच प्रकारचं धन मोठ्या नम्रतेनं घरातल्या वडीलधाऱ्यांकडे सुपूर्द करायचं असतं। इथं अहंकाराचं विसर्जन अपेक्षित आहे। हेच प्रयोजन विजयादशमी हा सण साजरा करण्यामागे आहे। साधकांनी साऱ्याच सणांकडे अशा दृष्टीनं पाहावं हा दृष्टिकोन स्वामीजींनी आपल्याला दिला। आता अखेरचं गीत आपण ऐकणार आहोत, जगन्मातेचा गोंधळ। या गीतामध्येही आई जगदंबेला प्रार्थना केली आहे, आमच्यामधले दुर्गुण जाऊन परमेश्वराचं साम्राज्य आमच्या अंतःकरणात निर्माण होऊ दे, आम्ही जगदंबेचे परब्रह्माचे गोंधळी व्हावं। हा गोंधळ सादर करत आहेत सद्भक्त सौभाग्यवती शिल्पा जोशी आणि सौभाग्यवती अर्चना दाते आणि सहकारी।
Jai Ram 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 Jai Ram
आपणही आजच्या या परमदिवशी स्वामीजींच्या चरणांशी प्रार्थना करूयात. स्वामीजी, आमच्यामध्ये हे सारे सद्गुण बाणावेत यासाठी आम्ही प्रयत्न करू. या सद्गुणांच्या धारणेसाठी लागणारी ताकद आम्हा सर्वांमध्ये यावी. आत्मदर्शनाच्या ध्येयाकडे वाटचाल करण्याची प्रेरणा आपण आम्हाला अविरत देत आहात. त्या प्रेरणेला योग्य तो प्रतिसाद आम्हाला देता यावा इतकीच नम्र प्रार्थना आपल्या समचरणांशी आहे. आता स्वामीजींना आपण अशी प्रार्थना करूयात की त्यांनी आजच्या या पवित्र दिवशी आपल्याला आशीर्वचन द्यावं.
हरी हरी. ओम सद्गुरु स्वामी माधवनाथाय नमः. आजचा हा कार्यक्रम अतिशय भारदार असा झाला. प्रथम ध्यान, नंतर ज्ञानेश्वर महाराजांनी केलेल्या निरूपणाचे शब्द त्याच्यामध्ये थोडस डुंबत, मग आपण या कार्यक्रमाकडे वळलो आणि या कार्यक्रमाने एक उत्साह निर्माण केला. आजचा दिवस हा अंबा मातेच्या स्मरणाचा आणि रामचंद्रांच्या स्मरणाचा, तसंच पांडवांच्या विजयाच्याही स्मरणाचा म्हणून ओळखला जातो. उत्तर भारतामध्ये विशेष करून आजचा दिवस रावण वधाचा म्हणून पाळला जातो. रामचंद्रांच्या जीवनाकडे लक्ष जावं आपलं, असा हेतू त्याच्यामध्ये विशेष करून आहे. रामचंद्रांच्या गुणांचं स्मरण त्यानिमित्ताने व्हावं असाही एक हेतू यामध्ये आहे. मानवी जीवनामध्ये असणारे जे उत्कट गुण आहेत ते अतिउत्कट स्वरूपात रामचंद्रांच्या ठिकाणी प्रगट झाले, भगवान श्रीकृष्णांच्या ठिकाणीही तसेच प्रगट झाले. नम्रता, अत्यंत उत्साह, प्रेरणा देणं, प्रेमळता, दया, क्षमा, कुशल संघटक, तरल नेतृत्व, अशा प्रकारचे रामचंद्रांचे गुण मोठ्या ठळकपणाने समोर येतात. रामचंद्रांच्या आणि श्रीकृष्णांच्या दोघांच्या जीवनाची तुलना करण्याचा मोह कधी होऊ नये. पण जर झालाच तर कधीही तशा प्रकारचं मानवी मर्यादांचं उल्लंघन न करता जीवन जगणं हे रामचंद्रांचं वैशिष्ट्य दिसतं. तर मानवी मर्यादांच्याही पलीकडे जाऊन दैवी आविष्कारांनी काम करणं हे भगवान श्रीकृष्णांचं वैशिष्ट्य दिसतं. तशा प्रकारे न देव चरितं चरेत असं श्रीकृष्णांबद्दल म्हटलं जातं. भगवान श्रीकृष्ण ज्या पद्धतीने राहिले, जगले, त्याचं ते अनुकरणीय प्रत्येक वेळेला असेल असं नाही असं म्हटलं जातं. ते एका विशिष्ट बोधाच्या फार उंच पातळीवरून जीवन जगले आणि रामचंद्र तसंच जीवन जगत असताना एक मनुष्य वर्तन करतो आहे याचं भान कदापि न सोडता रामचंद्र जगले. आणि असं असताना देखील रामचंद्र हे ऋषीमान्य अवतार होते. जसं श्रीकृष्णांना त्यांच्या काळी हे भगवान विष्णूंचे अवतार आहेत अशा प्रकारे मान्यता काही ऋषींची होती, तसं रामचंद्रांना देखील तशीच मान्यता मिळाली. कुठलेही असे अलौकिक किंवा दैवी गुण ज्याला म्हणू, जे देवाच्या ठिकाणीच असतील अशा प्रकारची कृत्य विशेष करून न करता देखील रामचंद्र एका मर्यादित अशा भूमिकेमध्ये राहून देखील ते भगवंत म्हणून त्यांच्या जीवनकाळातच प्रसिद्ध झाले. राजा हा ईश्वर समान मानण्याचा जरी तो काळ असला तरी देखील रामचंद्रांना राजा राम म्हणून जी मान्यता मिळाली ती अद्यापपर्यंत रामचंद्रांनंतर किती राजे होऊन गेले पण तरी कोणालाही मिळाली नाही. अगदी युधिष्ठिराचं राज्य हे भगवान श्रीकृष्णांना मान्य असणारं धर्मप्रवण असं राज्य होतं. स्वतः श्रीकृष्णांनीच ते संस्थापित केलं. स्वतः श्रीकृष्णांनीच युधिष्ठिराला हाताशी धरलं आणि धर्माची पुनर्स्थापना केली तरी देखील राजा म्हटल्यानंतर युधिष्ठिर न आठवता रामचंद्र आठवतात. याचं कारण रामचंद्र हे छंद म्हणून देखील कधीही धन मिळवण्याच्या अपेक्षेनी अथवा छंद म्हणून युधिष्ठिरासारखे द्यूत खेळले नाहीत. द्यूतामुळे युधिष्ठिराचं राज्य गेलं आणि द्यूतामुळे प्रत्यक्ष राजा असताना एकेकाळचा विराटाच्या पदरी युधिष्ठिराला नोकरी करावी लागली. राजाला रिझवण्यासाठी विराटाला रिझवण्यासाठी त्याच्याबरोबर द्यूत खेळत बसायला लागलं. अर्थात युधिष्ठिराच्या जीवनाला हा डाग आहे म्हणून मी सांगत नाहीये, तर रामचंद्रांचं जे जीवन आहे ते राजा राम म्हणून कोणाशीच तुलना होऊ न शकणार असं होतं. धनुर्धर म्हणून रामचंद्रांची तुलना ही अर्जुनाशी जरूर होते, होऊ शकते, श्रीकृष्णांशी देखील होते, पण श्रीकृष्णांनी त्यांच्या जीवनकालात कशा प्रकारे खूप धनुर्विद्येचा वापर केला नाही. श्रीकृष्णांनी एका स्वयंवरामध्ये जो द्रौपदीच्या स्वयंवराच्या वेळेला पण लावलेला होता की पाण्यामध्ये वर फिरणारा मासा पाहून त्याचा छेद करणं, त्याचा डोळ्याचा छेद करणं, तर श्रीकृष्णांनी त्याच्यापेक्षाही अवघडपण पूर्ण केला एका स्वयंवरामध्ये की तो बाण सोडल्यानंतर तो छेद झाल्यानंतर तो मासा पलटेल, उलटा होईल आणि दुसऱ्याही पाठोपाठ सोडलेल्या बाणांनी दुसरा डोळाही त्याचाही छेद झाला पाहिजे. श्रीकृष्णांनी तसा छेद केला. पण रामांची जी धनुर्धर राम म्हणून जी प्रतिमा आहे ती स्वतः श्रीकृष्णांनीच मान्य केली रामशस्त्र भृतामहम म्हणून. आणि रामचंद्रांचं वैशिष्ट्य म्हणजे एकबाणी अशा पद्धतीने होतं. एकबाणी याचा अर्थ एकदा बाण सोडायचा ठरवला की संपली गोष्ट, एकदा युद्धाला उभे राहिले की राहिले, त्याच्या आधी वेगळा निर्णय असू शकतो. असं असल्यामुळे समुद्रावर उगारलेला बाण देखील त्यांना अधिक कुठेतरी सोडायला लागलाच. पण एकदा बाण काढल्यानंतर तो म्यान करणं ही रामचंद्रांची नीती नव्हती. लोकसंग्राहक म्हणून रामचंद्रांची तुलना ही श्रीकृष्णांशी होते. त्याच्या श्रीकृष्णांखेरीज अन्य कोणतंच उदाहरण नाही. मात्र रामचंद्रांचा जो लोकसंग्रह होता तो सगळ्या मानव समूहामध्ये होता. जे वानर जाती असो किंवा पक्षी जाती असो किंवा भिल्ल निषाद असोत आणि शहरी व्यक्ती असोत, या सगळ्यांमध्ये रामचंद्र अत्यंत प्रिय होते. श्रीकृष्ण ज्या पद्धतीचे लोकसंग्राहक होते त्याचं एक अतिशय उत्तम उदाहरण म्हणजे गोवर्धन पर्वत श्रीकृष्णांनी सर्वांच्या सहकार्याने मिळून उचलला आणि रामचंद्रांच्या लोकसंग्राहकतेचं उदाहरण त्यांच्या जीवनात सुरुवातीपासून शेवटपर्यंत आढळतं. श्रीकृष्णांनी नंतरच्या काळामध्ये जे गोकुळ सोडल्यानंतर लोकसंग्राहक ही जी भूमिका होती गोकुळामध्ये असताना त्याच्यापेक्षा कोणाला तरी साधन करून आपलं कार्य करून घ्यायचं अशा पद्धतीने वापरली. रामचंद्र मात्र शेवटपर्यंत सीतामाईंना सोडवलं त्यांनी रावणाच्या जाचातून मुक्त केलं तर ते त्यांच्या लोकसंग्रहत्वाचा मोठाच नमुना आहे. पण नंतर अयोध्येचं जे राज्य त्यांनी चालवलं तेही अशा लोकसंग्राहक वृत्तीनेच त्यांनी नेतृत्व केलं. रामचंद्र हे राजकारण धुरंधर होते आणि त्यांचं राजकारण हा जो पैलू आहे तो पैलू श्रीकृष्णांनी एवढा समोर येतच नाही. रामचंद्र म्हटल्यावर राजकारण धुरंधर या पद्धतीने तुम्ही आठवू शकत नाही. तरी देखील त्यांनी आदर्श राजकारण नक्की केलं. रामचंद्रांच्या राजकारणामध्ये फार नीती होती. असं असल्यामुळंच एका बाजूने राजकारणाचा भाग म्हणूनच असं काही जण म्हणतात तो राजकारणाचा भाव नव्हता तो त्यांचा स्वभावाचाच भाग होता. तरी देखील राजा दशरथांनी आपल्या पत्नीला पत्नीपुढे असहाय्य होऊन दिलेल्या वचनाखातर राज्य सोडायची वेळ आली तर त्यांनी एका क्षणात राज्य सोडलं. कोणी कोणी याच्यामध्ये उत्तम राजकारणपटू देखील पाहतात. वस्तुत तशी गोष्ट नाहीये पण त्याग करणाऱ्याला जास्त सहानुभूती मिळते आणि असा एका क्षणात त्याग करणाऱ्याला मोठी सहानुभूती मिळते. असा एक प्रश्न होता की अशा पद्धतीने निघून गेलेल्या रामचंद्रांना का भरत आला, कोणाला पाठिंबा मिळेल. कैकेयींनी जरी कितीही इच्छा व्यक्त केली तरी पाठिंबा कोणाला मिळेल. लोकांचा जो पाठिंबा आहे तो अर्थातच रामचंद्रांना मिळेल असं म्हणणारे देखील रामचंद्रांच्या कृतीमध्ये म्हणजे प्रत्यक्षात राजकारण म्हणून न केलेल्या कृतीमध्ये देखील त्यांची बुद्धी ही कशी राजकारण करणारी होती असाही शोध घेणारी मंडळी आहेत आणि ते काही अंशी खरं देखील आहे. लक्ष्मणांनी त्याला दशरथांना अटक करावी, दशरथालाच बंदी बनवावं हा अत्यंत अन्यायकारक निर्णय आहे असं सांगितलेलं होतं. रामचंद्रांना जो सल्ला दिलेला होता जर तो मानला असता तर रामचंद्रांच्या विरुद्ध लोकमत गेलं असतं. भरत हा रामचंद्रांचा अनुयायीच होता आणि रामचंद्रांच्या नावाने राज्य चालण्याची व्यवस्था रामचंद्रांच्या राजत्यागानंतर देखील झाली असं राजकारण कोणीही केलं नाही. आतापर्यंत असं राजकारण कोणालाही करता आलेलं नाही. रामचंद्रांचं अजून एक वैशिष्ट्य म्हणजे घराण्यातील व्यक्ती देखील न्यायाला अपवाद नाहीत. हे आता जो एक विषय गाजतोय की नेपोटिझमचा, घराणेशाहीचा, आणि कोणी असं म्हणतो की भारत हा घराणेशाहीवरच चालतो तर भारत हा घराणेशाहीवर चालत नाही हे रामचंद्रांनी राजा असताना देखील दाखवलं. एक प्रकारे आपल्या पत्नीचा त्यांनी ज्या तऱ्हेने त्याग केला, लक्ष्मणाला शिक्षा केली, लवकुश देखील तसे त्याला अपवाद आणि स्वतः देखील अपवाद ते राहिले नाहीत. श शिस्त आणि आदर्श तत्वाच्या पालनाचे रूपक म्हणून ते कायम जनतेसमोर राहिले. राज्यकर्ता होणं ही सामान्य जबाबदारी नाही आणि त्याकरता तुम्ही त्यागाला तयार असलं पाहिजे. अशा प्रकारची भूमिका रामचंद्रांनी ठेवली. रामचंद्रांच्या जीवनाचं एक अजून वैशिष्ट्य म्हणजे भगवंतांनी भगवद्गीतेत सांगितलेली ऐका यश श्री औदार्य ज्ञान वैराग्य ऐश्वर हे सहाही गुणवरण वर्य असती जेथे म्हणून तो भगवंतू. अशा प्रकारचं त्यांचं भगवंतत्व असताना आणि सर्वांना ते मान्य असताना एवढंच नव्हे तर कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम म्हणजे स्वतः करून स्वतः न करता देखील एका दैवी शक्तीनी अशा प्रकारे सगळी ताकद अंगात असताना देखील रामचंद्रांनी मानवी मर्यादांचं कधीही उल्लंघन केलं नाही. राजा असताना देखील बहुपत्नीत्व जे तेव्हा अस्तित्वात होतं त्यांनी सीतामाईंना शब्द दिलेला वचन दिलेलं होतं की तुमच्या खेरीज अन्य कोणतीही स्त्री माझ्या मनात देखील असणार नाही. आज देखील एकूण पुरुषाची प्रवृत्ती जर पाहिली तर रामचंद्रांचं हे जीवन हे अत्यंत आदर्शवत आहे असं दिसतं. पुरुषार्थ प्रयत्न करावेत आणि त्या प्रयत्नांच्या अंती जे घडेल ते विना तक्रार स्वीकारावं असं जीवनभर रामचंद्रांनी केलं. रामचंद्र आदर्श राजा होते त्याची बीज त्यांना जे शिक्षण लहानपणी राजा दशरथांनी वसिष्ठांकडे दिलं ते शिक्षण घेतल्यानंतर रामचंद्रांनी एक वर्षभर नंतर ज्यांच्यावर राज्य करायचं आहे त्या प्रजेची परिस्थिती कशी जनसामान्य कसे जगतात हे पाहण्यासाठी म्हणून घर सोडून सर्वांमध्ये फिरून त्यांनी अंदाज घेतला. तेव्हा त्यांना अनेक ठिकाणी दुःख आहे संकट आहेत दैन्य आहेत अडचणी आहेत मृत्यू आहेत आजारपण आहेत यांनी लोक गांजलेले आहेत असं लक्षात आलं आणि एकूण समाजाचं चित्र पाहून म्हणजे सुखवस्तू राजपुत्र जेव्हा सर्वत्र फिरतो आणि त्याला वस्तुस्थितीची कल्पना येते तेव्हा रामचंद्र अत्यंत उद्विग्न होऊन गेले असं वर्णन आहे की ते निराश झाले जीवनाबद्दल. अगतिकता आहे आणि प्रारब्धाचा मोठाच प्रभाव सगळ्यांच्या जीवनावर दिसतो अशा विचाराचे झाले. तेव्हा वसिष्ठांनी रामचंद्रांना उपदेश केला आणि कर्माचं महत्व समजावून सांगितलं आणि त्यानंतर मात्र पुरुषार्थ प्रयत्न करणं एवढंच आपल्या हातात आहे आणि ते संपूर्ण केल्यानंतर जे घडेल ते स्वीकारायचं अशा वृत्तीनी म्हणजे एक प्रकारे अत्यंत तडफदारपणाने ते सगळं आयुष्य जगले. त्यांनी प्रजेला जे सुखी केलं ते त्यांनी प्रजेची दुःख पाहिलेली होती म्हणून ते सुखी करू शकले. ते सर्वांमध्ये मिसळलेले होते. प्रजेला काय हवं आहे हे त्यांना माहीत होतं कशाची गरज आहे हे त्यांना माहीत होतं आणि आज जे सगळ्याच पृथ्वी तलावर जे राज्यकर्ते आहेत ते राज्यकर्ते प्रजेला सुखाची साधनं दिल्यावर प्रजा सुखी होईल अशा विचारांना धरून चालतात. एक प्रकारे अपरमार्थिक रीतीने राज्य सर्व राज्यकर्ते करतात. त्यांना असं वाटतं की सुधारणा किंवा विकास केल्यानंतर प्रजा सुखी होईल. रामचंद्रांची भूमिका प्रजेला जे हवं ते पुरवावं अशी नक्कीच होती. प्रजेची जी दुःख किंवा दैन्य आहेत तर त्याचं कारण मनुष्याच्या विचारांमध्ये आहे. जसं बाह्य कारण आहे तसं एक विचारांमध्ये कारण आहे आणि म्हणून त्यांनी लोकांचे विचार विशिष्ट तऱ्हेने घडवायला सुरुवात केली. त्याच्याबद्दलचा संपूर्ण इतिहास ज्ञात नाहीये. पण रामराज्य जेव्हा येतं तेव्हा राज्यामध्ये असणारी जी प्रजा आहे ती प्रजा विशिष्ट तऱ्हेचा विचार करू शकणारी, आध्यात्मिक विचार करू शकणारी असली पाहिजे तरच रामराज्य शक्य आहे. नाहीतर कोणाही राजाला प्रजेला सर्वथैव सुखी ठेवणं अशक्य आहे. असं असल्यामुळं रामचंद्रांनी याबाबत देखील नक्की विशेष प्रयत्न केले. याचं कारण रामचंद्रांनी जेव्हा देह ठेवला तेव्हा सर्वांनी देह ठेवला असं म्हणतात. मी त्याचा असा अर्थ घेतो की सर्वांनी देहबुद्धीचा त्याग, सर्वांकडून हे विधान अतिरिक्त असेल तरी अनेकांकडून देहबुद्धीचा त्याग घडावा अशा तऱ्हेने केलेले रामचंद्रांचे प्रयत्न सफल झाले असावेत. सगळी अयोध्या नगरी बुडाली. एका महापुरुषानंतर काय काय कथा प्रसृत होतील काही सांगता येत नाही. एक भक्त म्हणून याच्यावर विश्वासही ठेवावा असं वाटतो, श्रद्धा म्हणून विश्वासही ठेवावा असं वाटतो. पण मुख्यतः पारमार्थिक दृष्ट्या अनेकांची किंवा बहुसंख्यांची देहबुद्धी कमी नक्की रामचंद्रांच्या अवतार कार्यामध्ये झाली. त्यामुळे रामचंद्रांनी देह ठेवला तसं अनेकांची देहबुद्धी गेली, ते मुक्तीचा अनुभव घ्यायला लागले. हा अर्थ काढायला मला जरा जास्त चांगला वाटतो. एकूण रामचंद्रांचं जे जीवन आहे ते रामचंद्रांचं जीवन अत्यंत स्फूर्तीदायी, प्रेरणादायी, ज्याच्यामध्ये धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष या चारही पुरुषार्थांचा उत्तम समन्वय साधलेला आहे असं झालं. आणि आजच्या दिवशी आपण रामचंद्रांच्या जीवनातून खरं म्हणजे याच प्रकारची प्रेरणा, धर्म आणि मोक्ष याच्या अधिष्ठानावर एका बाजूनी जो धर्म असेल तो त्या धर्माच्या मर्यादेमध्ये, त्याच्यात काही श्रद्धा असायच्या काही अश्रद्धा असायच्या, काही तुम्हाला पटेल असा भाग असायचा, पण ती एक चौकट आहे की जी चौकट नैतिकतेला योग्य आहे. अशा पद्धतीने धर्माच्या पायावर आणि मोक्षाकडे दृष्टी ठेवून अर्थ आणि काम हे पुरुषार्थ त्याच्या चौकटीत असावेत असं शिकवणारं रामचंद्रांचं जे जीवन आहे त्या जीवनाचा मागोवा घेण्याची प्रेरणा आणि मागोवा घेता येण्याची शक्यता आयुष्यभराकरता आपल्या बाबत निर्माण होवो अशी प्रार्थना या दिवशी मी स्वामीजींच्या चरणी करतो. हरी 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 स्वामीजी. फार मोठा सण म्हणजे फ्रीज, टीव्ही, गाडी विकत घेण्याचा योग्य दिवस, फ्लॅटचा ताबा घेण्याचा दिवस, नवीन कपडे दसऱ्यानिमित्ताने घेतलेले घालण्याचा दिवस आणि श्रीखंड गुलाबजाम खाण्याचा दिवस, एवढाच दिवस आहे असं न समजता आपण हे सगळं इथून पुढच्या दिवसामध्ये करू, आज उरलेल्या दिवसामध्ये, आणि एकमेकांच्या समृद्धीची इच्छा करणं म्हणून सोनं लुटणं आहे. प्रतिकात्मक रीतीने ती इच्छा केली तरी सोनं लुटल्यासारखं आहे. झाडांना त्याच्याकरता किती त्रास द्यायचा हा प्रश्नच आहे. तर तशा पद्धतीने आपण या दिवसाचा विचार करूया. हरिओम तत्सत. बोला पुंडलीक वरदे हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, श्री ज्ञानेश्वर महाराज की जय. परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय. परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय। सब संतन की जय। जय जय रघुवीर समर्थ। हरि
श्री राम।